मला आवडेल तशी अशी स्वीकारली आणि त्याचं परिणाम असं झालं की कोणाच्याच जीवनामध्ये काही बदल घडायला तयार आणि त्यामुळे केवळ केवळ ते एक पुस्तकच राहिलं. पण हे पुस्तक आता जसं आहे तसं दिल्यामुळे ते पुस्तक न राहता एक क्रांतिकारक असं औषध बनले जे की आधुनिक जीवनामध्ये पूर्णतः आमूलाग्र बदल करू शकतो. म्हणून आपण प्रभुपादचं एक एक ओळ गंभीरपणे वाचलं पाहिजे आणि त्याच्यावरती मनन केलं पाहिजे. की प्रभुपाद जेव्हा या ग्रंथामध्ये असं लिहितात तर त्यांनी फार काळजीपूर्वक ते लिहिलेलं आहे. त्यांच्या स्पष्टीकरणाला विशेष महत्व आहे आणि म्हणून भगवद्गीता ॲज इट इज ला ऑब्जेक्शन आहे. भगवद्गीतेला काही ऑब्जेक्शन नाही काय. हां, असं प्रभुपाद जेव्हा पवनारमध्ये गीता संमेलनाला गेले होते 76 1976 वृद्ध होते त्यावेळेस त्यांचं तब्येतही बरोबर नव्हतं आणि सगळ्या संयोजकांनी प्रभुपादांना बोलवलं आणि जेव्हा ठराव सुरू झाले तर प्रत्येकाने सांगितलं की गीतेचं 12 शाळामध्ये पाठ केलं पाहिजे, 15 वाचलं पाहिजे, गीतेचं मिरवणूक काढलं पाहिजे शाळेमध्ये, गीतेला प्रणाम सगळ्या विद्यार्थ्यांनी नमस्कार केलं पाहिजे. प्रभुपाद म्हणले तुम्ही गीता घेत आहेत तर त्याच्यामध्ये कृष्णाची भक्ती शिकवलं पाहिजे. हा नाही प्रभुपाद कृष्णाला मध्ये आणलं का, कृष्ण आणला तर ह्या धर्माचं होईल मग ते धार्मिक पुस्तक होईल. प्रभुपाद म्हणले गीतेमध्ये कृष्णाचंच वर्णन केलं आहे. आता मी 9 वाचत आहे तर पानापानामध्ये कृष्णाचंच वर्णन आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेषित, मला भक्तीने जो पान फूल फळ अर्पण करतो कृष्ण म्हणतात. म्हणजे कोणाला अर्पण करतो, कृष्णाला अर्पण करतो. मन म्हणा भो मन भक्तो माझी भक्त म्हणा समोहम सर्व भूतेशु नमे देश असती भक्ती. तर गीतेच्या श्लोका श्लोकामध्ये कृष्ण भरलेला आहे. परंतु त्या ठिकाणी जे संमेलनाला उपस्थित जे कोणी विद्वान जन होते त्यांना गीता पाहिजे होती पण गीता मायनस कृष्ण, गीता मायनस कृष्ण. आणि प्रभुपाद आणि सगळे लोक संस्कृतचे पंडित आहेत आणि संस्कृत मध्ये गीता आहे आणि त्यामुळे गीतेमधून कृष्णाला मायनस करता येणं शक्यच नाही. श्री भगवान उवाच प्रत्येक श्लोका श्लोकामध्ये स्पष्ट म्हणजे आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत प्रभुपाद त्या व्यासापीठा व्यासनावरती बसलेले होते तोपर्यंत त्या गीता संमेलनाचं एकही जे ठराव आहे ते पासच झालं. कारण काय प्रभुपादांचं जे गीता आहे कसं आहे, ॲज इट इज जशी आहे तशी. आणि आपल्या कल्याणाकरता सांगितलं आपण जर पालन केलं तर आपला फायदा आहे. नाहीतर आता हा 16 हे जे श्लोक आहे हे जर दैवी गुण आपण विकसितच नाही केले तर ते वाचून काही फायदा होणार. प्रभुपाद सांगतात की खरं तर हे जन्मतःच आहे पण तरी पण एखाद्याने उशिराने का होईना प्रारंभ केला असेल जर प्रामाणिकपणे जर तो भक्ती करत असेल तर सर्व दैवी गुण विकसित झाले पाहिजे. नाहीतर असं होऊ शकत नाही की आपण कृष्ण भावना भावी ते व्हायला लागलो आणि आसुरी गुण पण जवळ बाळगा. म्हणजे याचा अर्थ काहीतरी आजार बरं व्हायले आणि ताप पण यायले म्हणजे बरोबर नाही. जर आजार बरं होत असेल तर ताप कमी झालं पाहिजे. तर प्रभुपाद या ठिकाणी फारच स्पष्ट सांगतात. आणि त्यामुळे कधी कधी बऱ्याच लोकांचं काय होतं, हां त्यांचं प्रॉब्लेम होऊन बसतं. म्हणून लोकांना प्रभुपादचं तात्पर्य वाचायला फारसं आवडत नाही. म्हणून लोकांना वाटतं की आम्हाला गीता मान्य आहे पण जशी आहे तशी. आणि विशेषतः आपल्या इस्कॉनमध्ये तरुण वर्गाचं जास्त आपण पाहतो की तरुण विद्यार्थी जास्त येतात. लोकं सांगतात की हे कौतुकाचं गोष्ट आहे. साधारणतः कालही परवाही आम्ही एका संमेलनाला गेलो होतो तर बहुतांश वेळा तरुण वर्गाने पाठ फिरवली आहे. कारण तरुण लोकांना माहीत असते की हे महाराज लोक येतात काहीतरी प्रवचन करतात आणि श्रोते वर्ग मोठ्या चवीने ऐकवतो आहे असं दाखवतात. काही काही श्रोत्यांनी ट्रेनिंगच घेतलेलं असते की सुरू झालं प्रवचन की हा 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 हा. आणि काही काही लोकांना रडायचं पण ट्रेनिंग असते. आता ते अजून आलं नाही. काही काही अजून श्रोते असतात की ते कथा सुरू झालं की रडायला लागतात आणि एकदम भाव उभं होणं म्हणजे ट्रेनिंग घेतलं असतं. आणि तरुणांना माहित असत की हे लोक नुसतं ढोंग करत आहेत आणि त्यामुळे त्यांनी पाठ फिरवली. आणि प्रभुपाद जेव्हा 1965 अगोदर अमेरिकेला जाण्याच्या अगोदर प्रभुपाद चरित्र होता त्यावेळेस मुंबईमध्ये मोठं भागवत कथा झालं होतं आणि ज्या व्यक्तीने आयोजन केलं होतं ते प्रभुपादचे ओळखीचे होते. प्रभुपादचा मोठे व्यापारी होते. तर प्रभुपादांनी त्यांना पत्र पाठवलं खरमरी की अशा प्रकारे भागवताचा दुरुपयोग करून तुम्ही तुमचंही धन वाया घालू नका आणि ऐकणाऱ्यांचंही जे वेळ आहे ते वाया घालू नका. त्याने काही फरक पडणार अर्थात त्यावेळेस प्रभुपादला काही महत्व नव्हतं आणि कोणी प्रभुपादच्या पत्राची दखल घेतली. आणि तसं भागवत सप्ताह चालूच राहिलं त्या पुस्तकात लिहिलंय आणि लोकांची फसवणूक चालूच राहील. प्रभुपादला तळमळ होती. प्रभुपाद जे आहेत हे निसीम भक्त होते. जसं एखादा खरा डॉक्टर आहे तर कोणी जर भोंदू फसवणूक करत आहे तर तो चूप बसू शकत नाही, तर तो आवाज करणार की अरे इथे फसवणूक होईल, बोलणार आहे की नाही. तसं प्रभुपाद नेहमी बोलायचं. प्रभुपादनी म्हणून महात्मा गांधींना पण पत्र लिहिलं 1948 की तुम्ही हे राजकारण सोडा नाहीतर तुमचं बरं वाईट होईल, तुम्ही भगवद्गीतेच्या प्रचाराला करताय. प्रभुपादचं पत्र आहे पूर्णच्या की आपण सर्वपण गीतेचा प्रचार करू, भगवंताचा कार्य करू. तर प्रभुपाद जे आहे समाजात जे काही दुःख आहे त्याचं दूर करण्याचं सारखं परत प्रयत्न करत राहिले, पण इथे त्यांना कोणी यश दिलं नाही. त्यांचं भगवद्गीता जशी आहे तशी लिहिलं पूर्ण भाष्य चोरीला गेलं. पहिलं पूर्ण भाष्य लिहिलं चोरीला गेलं आणि अमेरिकेत गेल्यानंतर श्रीमद भागवतचं पहिला खंड प्रभुपादनी पहिले प्रकाशित केला आणि नंतर पुन्हा प्रभुपादनी भगवद्गीता लिहिली आणि बरेच ठिकाणी प्रयत्न करून पण ती भगवद्गीता प्रकाशित झाली नाही. शेवटी मॅकमिलन कंपनी त्या ठिकाणी एक व्यक्ती होता, क्लार्क होता त्यांचा, आणि त्याला आपला हरे कृष्णचं कॅसेट पाहिजे होतं. तर त्याने प्रभुपादच्या मंदिरमध्ये पत्र पाठवलं की मला हरे कृष्ण धुनचं जे डिस्क आहे ते मिळेल का, त्यावेळेस ते डिस्क असायचं. आणि मग प्रभुपादांना कळलं की मॅकमिलन कंपनीतर्फे एका व्यक्तीनी कॅसेट मागितलेल्या आहे, ऑर्डर आलेली. तर प्रभुपादनी त्यांच्या शिष्याला सांगितलं की तू स्वतःही कॅसेट नेऊन दे, ऑर्डर आहे तर पोस्टाने पाठवू नको, तू स्वतःही कॅसेट नेऊन दे आणि त्या ठिकाणी तू त्यांना सांग की आमच्याकडे भगवद्गीता आहे आणि ती आम्हाला छापायची. आता हा व्यक्ती गेला त्या ठिकाणी आणि तिथे वॉचमनने आणवलं काय काम आहे, असं असं व्यक्तीचा ऑर्डर आहे, ठीक आहे म्हणे मी त्याला बोलून घेतो. त्यांना प्रवेश पण मिळाला आणि ते वॉचमन त्या ठिकाणी पोस्ट बॉक्स असतात एंट्रन्सला, त्या ठिकाणी तो व्यक्तीला त्यांनी बोलवला आणि तो सामान्य क्लार्क होता आणि त्या क्लार्कने पैसे दिले आणि ते आपलं कॅसेट घेतलं आणि त्यानंतर यांनी सांगितलं होतं प्रभुपादनी तू त्याला सांगायचं आमच्याकडे गीत आहे आणि आम्हाला छापायची इंग्लिशमध्ये गीत आहे. तो जो भक्त गेला होता त्यांनी त्या क्लार्कला सांगितलं की आमच्याकडे इंग्लिशमध्ये गीत आहे आमच्याकडून लिहिलेली आणि आम्हाला ती छापायची. आणि नेमकं त्यावेळेस तो जो बॉक्स आहे वॉचमनच्या बाजूला पोस्ट बॉक्स प्रत्येकाचे होते, तर त्या ठिकाणी तिथे भारतीय आध्यात्मिक ग्रंथ छापणाऱ्या विभागाचा संपादक आपलं पत्र पाहण्याकरता आलं होतं की माझं कोणतं पत्र आलंय मेल बॉक्समध्ये. तर त्या क्लार्कने सांगितलं की हे आमचे प्रमुख आहेत संपादक भारतीय पुस्तकं छापणारे, त्यांनाच तुम्ही सांगा. आणि लगेच हा गोष्ट त्यांना म्हणाला की आमच्या गुरुजींनी इंग्लिशमध्ये गीता लिहिलेली आहे आणि आम्हाला छापायची. तर तो संपादक लगेचच आश्चर्यचकित झाला, तो म्हणला अरे आमच्याकडे सगळेच पुस्तकं आहेत, आमच्याकडे गीताच नाही आहे आणि आम्हाला गीता छापायची, तर तू असं तरी माझं कार्ड घे ते गीता घेऊन मला भेटण्याकरता. आणि मग प्रभुपादांनी त्यांना पूर्ण ते आपलं हस्तलिखित दिलं आणि ते घेऊन त्यांच्याकडे गेला आणि लगेचच मॅकमिलन कंपनीने ठरवलं, जी पुस्तक छापणारी जगातली प्रसिद्ध कंपनी, की आम्हाला भगवद्गीता ॲज इट इज छापायची. आणि सुरुवातीला मॅकमिलन कंपनीने जी गीता छापली तर त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं एवढं फार मोठं होईल म्हणले पुस्तक कोणी घेणार नाही, त्यांनी थोडंसं थोडं बारीक त्याचा काही भाग वगळला आणि छोट्या प्रमाणात ती छापली. आणि प्रभुपादगीता की सुरुवातीला आम्ही छोटी गीता छापली होती आणि तिचा पण खूप विक्री झालं, पण नंतर माझ्या शिष्यांनी आणि माझ्या जे कोणी स्नेही आहेत त्यांनी विनंती केली की भगवद्गीता ॲज इट इज कसलंही संपादन कटछाट न करता छापा आणि त्यानंतर आम्ही ही भगवद्गीता जशी आहे तशी. प्रभुपादांना आणि शिष्यांना पण खूप आनंद झाला की शेवटी ही गीता आपल्या हातामध्ये आलेली आहे. कशी आलेली आहे? ॲज इट इज. त्याचा आपण जर अभ्यास केला तर निश्चितपणे एक एक मुद्दा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतो. हा जो श्लोक आहे हा 16 अध्यायाची सुरुवात आहे, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. तर मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की कसं अभयम, की ज्याला संन्यास घ्यायचा आहे त्याचं पहिलं क्वालिफिकेशन आहे पूर्णपणे कृष्णावरती निर्भर असला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये कृष्ण माझं रक्षण करा. अभयम सत्व संशुद्धी, त्याचं जीवन चरित्र निष्कलंक असलं पाहिजे. तसं मागच्या वेळेस आपण पाहिलं की कसं चैतन्य महाप्रभूंचे पार्षद छोटा हरिदास यांच्या मनामध्ये स्त्रीविषयी विचार आला तर चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आपल्या संगतीमधून काढून टाकलं. बिलकुल चैतन्य महाप्रभू अतिशय कडक होते, कारण काय त्या परिस्थितीत जो संन्यस्त अवस्थेमध्ये आहे त्याच्याकरता नियम अतिशय कडक आहे. तर त्या ठिकाणी सांगितले की सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती हे तीन गुण जे आहेत हे संन्यास आश्रमा करताय. आणि पुढचे जे तीन गुण सांगितले दानम दमश्च यज्ञश्च हे तीन गुण ग्रहस्था करताय. तर पहिला आहे दान, या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की दान हे विशेषतः ग्रस्त आश्रमीयांकरता आहे. आणि बऱ्याच वेळा कसं होतंय समाजामध्ये, दानशूर म्हणून ज्या लोकांची ख्याती असते त्यांनी बऱ्याच वेळा अनैतिक मार्गाने धन केलेलं जमा केलं. पण याला शास्त्र नियम आहे. पहिला नियम सांगितलाय प्रभुपादांनी, पहिलं वाक्य आपण वगळू शकत नाही, की ग्रहस्थाने आपली उपजीविका प्रामाणिकपणे अर्जित केली पाहिजे. म्हणजे जर कोणी अप्रामाणिकपणे जर अर्जित केली असेल तर त्याला दान देण्याचा अधिकारच राहत नाही. पण महाभारतामध्ये जे की शास्त्र नियम आहे की जर कोणी प्रामाणिक मार्गाने धन करून जर दान दिलं तरच त्याला त्याचं लाभ मिळते. जर कोणी अप्रामाणिक मार्गाने धन केलं असेल गोळा तर त्याने दान दिलं तर त्याचं काही फळ मिळत नाही. म्हणून असे दानशूर व्यक्ती तथाकथित जे आहेत कलियुगामध्ये ते लगेचच त्यातून वगळले जाते, त्याच्यामध्ये ते सहभागी होऊ शकत नाही. आणि पुढे शेवटी एक शोच्यम, शोच्यम हा एक देवी गुण आलेला आहे जो शेवटी आलेला आहे शोच्यम. तर शोच्यमचं तात्पर्य प्रभुपाद लिहितात की याचा अर्थ मन शरीर आणि व्यवहार याची पवित्रता असं आहे आणि व्यापाऱ्यांनी काळा बाजार करू नये. पुन्हा दोन ठिकाणी सांगितले, एक तर प्रामाणिकपणे अर्जित केलं पाहिजे आणि दुसऱ्या ठिकाणी काय म्हटलंय काळा बाजार करू नये. म्हणजे काळा बाजार होतो हे शास्त्रामध्ये पहिल्यापासून अपेक्षित आहे. म्हणून जर कोणी मोठं जर काही कथा करत असेल किंवा धार्मिक आहे असा आव आणत असेल आणि जर त्याने लोकांना गंडून धन गोळा केला असेल तर त्याची जर अपेक्षा असेल की मी केलेलं गंडून गोळा केलेलं धन मी असं धार्मिकता केलं आणि कदाचित ते पाप नष्ट होईल, तर प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात तसं होणार नाही. तसं होणार नाही कारण काय बऱ्याच वेळा असं लोकांना असं वाटतं की हे महाराज लोकांना काय थोडं धन दिलं शेवटी संपलं, तर हे त्याच्यामध्ये अपेक्षित नाही आहे. जसं जो शुक्राचार्याची कन्या आणि शर्मिष्ठा देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्यात जेव्हा भांडणं झालं तर ती शुक्राचार्यांची कन्याचं नाव होतं देवयानी आणि राजा होता तिचं काही ते नाव आहे दैत्यकुळाचा वृषपर्व तिच्या वडिलांचं शर्मिष्ठाच्या वडिलांचं नाव वडिलांचा प्रश्न इकडे शुक्राचार्य आणि तिचे वडील. तर तो राजा आहे तो राक्षस कुळाचा राजा आहे आणि शुक्राचार्य त्याचे कुलगुरू आहे. तर दोघात भांडणं जेव्हा होतात आर्ग्युमेंट ते आर्ग्युमेंटची आपण चर्चा त्या दिवशी केली की देवयानी म्हणते की आम्ही ब्राह्मण आहे आमच्या सर्व ज्ञानाने कृपेने तुम्हाला यश मिळत आहे आणि ती राजाची कन्या काय म्हणते की आम्हाला माहिती आहे सगळे आमच्या वडिलांकडून डोनेशनवर तर तुमचं जीवन चालेल तुम्ही तिथे बसून बसले डोनेशन गोळा करण्या. अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा गुरु जे आहे आपल्या शिष्याला गाईड करू शकत नाही जेव्हा तो शिष्याच्या धनावरती अवलंबून असतो. म्हणून एकाच व्यक्तीकडून गुरुने जास्त धन घेऊन घेण्याकरता पण दंड केला. म्हणून असं म्हणले की जर कोणी काळा बाजार करून जर धन गोळा करत असेल आणि त्याला वाटत असेल की मी देवाला दिले आणि माझं जे काही म्हणजे आपण म्हणतो शुद्ध होत आहे तर ते गैरसमज होत आहे. बऱ्याच वेळा लोक तिरुपतीला किंवा पंढरपूरला अशा ठिकाणी दान देण्या किंवा त्यांना वाटते हे द्याव ते द्याव आणि आपलं जे धन आहे ते आपण शुद्ध करून घ्यावं तर शुद्ध होईल असं काही गॅरंटी. तर दान जे आहे पहिला मुद्दा आहे की प्रामाणिकपणे आपण धन अर्जित केलं पाहिजे. आणि जसं रूप गोस्वामींनी आपल्या जीवनामध्ये काय केलं की 50% रक्कम जी आहे भगवंताच्या सेवेकरता अर्पण केली, 25% जी आहे ती आपल्या नातेवाईकांकरता वगैरे ठेवली आणि वापरली आणि 25% जी आहे ती इमर्जन्सी करता फ्युचर करता वापरली. तर ते सर्वात आदर्श ग्रहस्थ त्यांनी उदाहरण दाखवलं की कसं आपल्या मिळकतीचं विनियोग केलं पाहिजे. तर दानशूरतेमध्ये शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत दानाचं फार महत्व आहे. तर सर्वात प्रथम आपण जे आहे हे दधीची ऋषीचं दान करतो. जेव्हा वृत्रासुराने उत्पात माजवला तर सगळे देवी देवता हवाल एकदम घाबरून गेले की आता काय करायचं आणि मग ते सगळे भगवान विष्णूकडे गेले की आमचं रक्षण काय आम्ही वृत्रासुरावरती कसल्या शस्त्रास्त्राचा प्रभाव होत नाही. मग भगवंतांनी त्यांना उपाय सांगितले की तुम्ही असं करा दधीची ऋषीकडे जा आणि त्यांचे शरीर दानामध्ये मागा आणि त्यांचे जे अस्थी आहेत त्याच्यापासून तुम्ही वज्र बनवा आणि ते इंद्राला द्या आणि त्या वज्राद्वारे इंद्र काय करेल त्या वृत्रासुराचा संहार करेल. सगळे देवी देवताकडे गेले आणि त्यांनी दधीची मुनीचं प्रार्थना केलं त्यांना दंडक प्रणाम केलं आणि दधीची मुनीला अगोदरच माहीत झालं की हे माझं शरीर मागणार. मग दधीची मुनी सुरुवातीला म्हणाले की दान देण्याची पद्धत आहे पण शरीर कोणी दान देऊ शकत नाही कारण शरीराद्वारे तर आपण सर्व कार्य करू शकतो. पण शेवटी त्यांना माहित होतं की भगवान विष्णूची इच्छा आहे म्हणून त्यांनी आपलं शरीर संपूर्णत देवतांना दान आपलं शरीर दान करून टाकलं त्यांनी प्राण त्याग केलं आणि मग त्यांच्या शरीरातून अस्थी घेऊन देवतांनी काय तयार केलं वज्र काय असेल, तर त्या तात्पर्यामध्ये जे काही प्रभुपादांनी उपदेश केले ते अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये दानाचं महत्व आहे की संनिमित्तो वरण त्यागो विनाशो नियत. चाणक्य पंडित सांगतात नाही तरी सगळं नष्ट होणार. बरोबर मान्य. कोणी विचार केला आज नाही उद्या नाही कदाचित आज काय 1900 कोणत्या 2000 काय फारसा फरक पडत नाही. चालू आहे हा 12 होईल 13 होईल कधी ना कधीतरी पतंती अवश्य सतसंधी जरजर. आपलं पतन होणार आहे. आपण किती जरी औषध गोळ्या घेत राहिलं किती प्रयत्न केलं तरी हरे राम नाम सत्य शेवटचा दिवस येणार. मग चाणक्य पंडित सांगतात की नाहीतरी सोडून द्यायचे. किती आपण टिकवतो म्हणलं तरी टिकणार आहे का. मग जर चांगल्या कामासाठी आपण देऊ शकलो तर आता काही चांगलं कारण आहे ज्यासाठी माझ्याकडे असलेली काही शक्ती आहे धन आहे ते मी वापरू शकतो तर लगेचच देऊन टाक. संनिमित्त वरण काय. कारण काय की शेवटी नष्ट होणार आहे हे विचार करून मी आजच दिलं. संपूर्ण वैदिक धर्म जे आहे हे वैराग्यावर आधारित. कशावर आधारित आहे. वैराग्यावर आधारित की नाहीतरी जाणार आहे. मग आजच देऊन टाकले तर मला त्याचा फायदा तरी मिळेल. समजा आज आज आपल्याकडे काही ठराविक रक्कम आहे आणि उद्या तुमचा आपला मृत्यू झाला तर ते रक्कम गेलंच मग आपल्या हातात तर काही उरलं नाही. पण ते जाण्याच्या अगोदर मी त्याचं जर काही चांगलं दान देऊ शकतो तर त्याचा मला अनेक पटीने लाभ होतो. याचं पुढे 17 अध्यायामध्ये पुढे विशेष वर्णन येणार आहे की दान जे केलेलं आहे कधी वाया जात त्याचं ठराविक पद्धतीने त्याचं काय मिळत असतं आपल्याला परत मिळतच असत. आणि म्हणून भारतामध्ये लोक दानाकडे फार विशेष लक्ष देतात की दान धर्म केलं पाहिजे. विशेषतः कोणाचा वाढदिवस आहे तर त्या दिवशी स्वतःहून त्याने दिलं. आजकाल आपण हॅपी बर्थडे त्यालाच गिफ्ट देतो. तर पद्धत कशी आहे की ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याने दान दिलं पाहिजे. जसं बलरामजीचा वाढदिवस असायचं मग त्या दिवशी रोहिणी माता बलरामजीला घरी ठेवायची आणि मग ब्राह्मणांना गाई वगैरे दान करायचं. ते या ठिकाणी सांगितलं की दान जे आहे ब्राह्मणांना किंवा संन्यासांना असं द्यावं असं म्हटलं. याचं कारण काय जे ब्राह्मण ॲज अ क्लास होता तो कधी अर्निंग करायचा नाही. कारण त्यांचं जे काम असायचं पठन पाठन यजन याजन दान परिग्रह. कारण हे वैदिक ग्रंथ आहे अभ्यास करायला कोणाला तरी वेळ पाहिजे एक नाही. त्यामुळे त्यांना अपॉइंट करून टाकलं. त्यांनी काय करायचं फक्त पठन करायचं आणि मग काय करायचं पाठन हा सांगायचं. कारण शिक्षकाने पगार घेतलं की संपलं. त्याच्यामुळे तेव्हा दृढता विद्यार्थ्यांना करेक्शन करायची त्याची भूमिका. आपल्याला काय पगार घ्यायचं बस जाऊ दे सर वरून जे नियम आला ते पाळायचं. ते विद्यार्थ्याचं भलं हो किंवा भलं न हो त्याच्यामुळे त्यांचं काही ठेवलं नाही. म्हणून पहिले शिक्षक कधी पगार घ्यायचे. शिक्षक जे ते पठन पाठन आपलं ज्ञान द्यायचे अनुभव द्यायचे आणि विद्यार्थी घडवण्याकडे लक्ष राहायचं. आणि म्हणून भगवान कृष्ण स्वतः राजपुत्र होते वसुदेवाचे पुत्र होते पण तरी पण ते सांदीपणी मुनीच्या आश्रममध्ये जाऊन नम्रपणे सेवा करायचे. पुढे येणारे स्वाध्यायम पुढे ब्रह्मचार्यांकरता जे तर काही स्वाध्यायम पुढचं दैवी गुण आहे स्वाध्यायम की गुरुच्या आश्रममध्ये जाऊन ब्रह्मचारी गुरुकुले दांतो वसन गुरुहृदम. मग गुरुच्या गायडन्सखाली फरशी पुसणे नंतर वेगवेगळ्या प्रकारचे लाकडं आणणे जे काही नम्र सेवा गुरु सांगतील सगळं करावं लागायचं. ते एका विद्यार्थ्यांचा कथा आपण ऐकलंय महाभारतामध्ये की ते गुरु म्हणाले की ते शेतामध्ये ते पान घाल कुठेतरी मग ते पाणी काही अडत नव्हतं उदकलं म्हणजे काय नाव अरुणी अरुणी तर ते धोम्य ऋषी आहे ना तर ते हा मग ते आडवत अति ते झोपलं की गुरुनी सेवा सांगितली. असं अनेक उदाहरण आहेत की कसं गुरुचं सेवा करण्याकरता शास्त्रामध्ये. आता कसं राहिलं हे शास्त्राच्या कथा लोकांना फक्त ऐकायचं असते पण अभिप्रेत असते. पण आपल्याला कळलं पाहिजे की भगवंतानी स्वतः जे आहे गुरुकडे जाऊन काय केलं नम्रपणे सेवा केलं. तर अशा प्रकारे जे आहे हे ब्राह्मण आणि संन्यासी वर्ग जे आहे हे अर्थार्जनाच्या मागे नसायचे. म्हणजे वैदिक सभ्यता अशी होती की बहुतांश लोक भगवंताचं कार्य करायचे ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि संन्यासी इव्हन ब्राह्मण म्हणजे ग्रस्थामध्ये पण ब्राह्मण राहिले कोण बाकीचे जेवढे उरलेले ते थोडंफार अर्निंग करायचे आणि ते संपूर्ण समाजाला काय करायचे मेंटेन करायचे. आणि ते मेंटेन करण्याकरता दान फार आवश्यक. पण गुरुकुल चालायचं तर गुरुकुलचे मुलं काय करायचे असं भिक्षा मागत जायचे ग्रस्थांच्या घरी भिक्षा भिक्षा आणि मग ग्रस्थ नॅचरली त्याला भिक्षा द्यायचे. प्रभुपाद म्हणायचे की हे गुरुकुलच्या मुलांमध्ये हे एक सेवा आपण सुरू करू शकतो अमेरिके. पण नंतर म्हणले नाही नाही अमेरिकनमध्ये कदाचित लोकांना मान्य होणार नाही अशा प्रकारचं भिक्षा मागणं. पण भारतामध्ये इज एक्सपेक्टेड की विद्यार्थ्यांनी गुरुला काहीतरी दक्षिणा दिलं पाहिजे तर ते भिक्षा मागायचे आणि त्याद्वारे ते नम्रता शिकायचे कसं जाऊन नम्रपणे भिक्षा गोळा करायचे. तर संन्यासी किंवा ब्रह्मचारी वानप्रस्थ ग्रस्ताच्या घरी जातात तर ते पैसे गोळा करण्याकरता नाही, तर ते काय करतात त्याला एनलाइटन एनलाइटन गौरवाणी प्रभु की गौरवाणी तू वाले आपल्याला एनलाइटन करण्याकरता एनलाइटन ना काम एक्झॅक्ट कसं आहे की साधारणपणे ग्रस्त जे आहे चक्रामध्ये निराश झालेला असतो, कोणी सामान्य आहे फ्रस्ट्रेट असतो, त्याला काहीतरी दिव्य आनंद दिलं पाहिजे. हा प्रबुद्ध किंवा त्याला असं दिव्य आनंद देण्याचा प्रयत्न देऊ शकतात असे, त्याच्या जीवनामध्ये आनंद आणलं पाहिजे, ते काम आहे त्याचं दिव्य आनंद देण्याचं काम हे प्रचारकांचं, आणि त्यामुळे त्यांना दान देणं हे ग्रस्ताला काय सांगितलेलं. दुसरं उदाहरण आहे शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहे, दुसरं प्रसिद्ध उदाहरण आहे बली महाराजांचं. तर बली महाराज हे राक्षस कुळातले राजा होते, प्रल्हादच्या कुळामध्ये होते बली महाराज. आता हे साऊंड सिस्टीम आम्हाला स्पष्ट ऐकू येईल, उलट पण इफेक्ट आहे का तिकडे बोललेलं पण ऐकू यायला नवीन सिस्टीम काय तसं नाही. सगळ्यांनी काळजी करा, कारण कोणी बोललं की आता नवीन सिस्टीम काढली ते कॅन ते पण कॅच करणार आहे कोणी मध्ये कुलबुल केलं. बली महाराज, तर बली महाराजांनी जेव्हा यज्ञ सुरू केला तर देवी देवतांच्या आईनी भगवंताला प्रार्थना केलं होतं आदिती मातेने, भगवंता माझ्या पुत्रांचं राज्य केलं, आणि मग सर्व देवी देवतांच्या विनंतीला मान राखून भगवंतांनी उपेंद्र म्हणजे वामन देवाचा अवतार घेतला. वामन देव आई वडील होते कश्यप मुनी आणि आदिती माते, आणि लगेचच भगवंत जन्मल्याबरोबर लगेच बटू वामन त्यांनी रूप घेतलं ब्रह्मचार्याचं, आणि मग त्यांचं सुंदर ते त्या ठिकाणी हे झालं काय ते यज्ञोपवीत धारण करण्याचा समारंभ झाला, आणि भगवंतांनी कमंडलू घेतलं छत्री घेतलं आणि निघाले बली महाराजांच्या यज्ञामध्ये. नर्मदा नदीच्या किनारी यज्ञ मंडप होतं, मोठे यज्ञ मंडप होतं, आणि मोठे मोठे ब्राह्मण जे विद्वान त्या ठिकाणी आहुती देऊन वेदांचं उच्चारण करत होते, आणि जसे वामनदेव त्या ठिकाणी प्रविष्ट झाले तर जसं सूर्याचा प्रवाह समोर जे बाकीचे काजवे असतात ते निष्प्रभ ठरतात, तसे त्या ठिकाणचे सगळे ब्राह्मण निष्प्रभ झाले, कारण भगवंत त्याचे वामनदेव. आणि लगेचच बली महाराजांनी सगळे उभे राहिले त्यांचं स्वागत करण्याकरता, आणि बली महाराजांना एवढा आनंद झाला की मी यज्ञ करत आहे आणि यज्ञामध्ये हे ब्राह्मण आलेले आहेत तर मी याचं स्वागत केलं पाहिजे. आणि बली महाराज एक आदर्श ग्रस्त असल्यामुळे आणि महाजन पण आहे, जसे 12 महाजन आहे त्याच्यामध्ये बली आहे आदर्श भक्त आहेत बली महाराज, तर त्यांनी काय केलं त्यांचं स्वागत केलं, त्यांचे चरणांचं पाद प्रक्षालन करून आपल्या डोक्यावरती ते पाणी घेतलं चरणामृत घेतलं, आणि त्यांना विनंती केली की तुम्ही माझ्या यज्ञामध्ये आला कृपा करून माझ्याकडून काहीतरी दान स्वीकार. तर हे ग्रहस्थांचं कर्तव्य आहे की जे काही आपण प्रामाणिकपणे धन अर्जित केलेलं आहे ते योग्य व्यक्तीला दान दिलं पाहिजे. तर वामनदेव म्हणाले की ठीक आहे मला जर दान द्यायची तुझी इच्छा आहे तर मला 3 पावलं जमीन दे 3 पावलं. बली महाराजांनी त्या ठिकाणी वामनदेवाचा उपहास केला की अरे तू तर दिसायला बुटका दिसतोस पण तुझं बुद्धी पण बुटकी आहे, कमी बुद्धीचा आहे की एवढंच मागितलं राजाकडे मागायचं काय मागायचं, मी तुला राज्यच दिलं असतं एखादा खंडच दिला असतं भूखंड किंवा एखादं गावच दिलं असतं काही मागितलं असं मागायचं की पुन्हा मागायचं काम पडायला लागेल माझ्याकडून घ्यायला असतं. पण मग त्या ठिकाणी वामनदेव त्यांना म्हणाले की हे पहा राजा 3 पावलांमध्ये जर कोणी संतुष्ट नसेल तर तो आयुष्यात कधीच संतुष्ट राहू शकतो. ते पण एक ब्राह्मण असते की दान देण्या द्यायला लागले लोक म्हणजे किती गोळा करायचं नाही. अत्याहार प्रयास रूपगोस्वामी सांगतात उपदेशामध्ये, अत्याहार अत्याहार म्हणजे काय जास्ती खाऊ नये किंवा हा जास्ती गोळा करू नये जेवढा आहे तेवढा आवश्यक, हे फार कठीण आहे. त्याच्यामुळे कलियुग मध्ये कोणी ब्राह्मण नाही, कारण काय ब्राह्मणाचं गुण असायचं आलं की सगळं भगवंत सेवेत लावायचे आणि जेवढ्या त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड करायचं तसं कोणी राहू शकत नाही. त्यामुळे दैवी गुणाचं या ठिकाणी फार आवश्यक अवघड होत चाललेलं आहे. अत्याहार सांगितले तरी पण जेवढं आवश्यक आहे तेवढं मिनिमम ठेवलं पाहिजे, जास्त गोळा केलं तर त्याचा दोष आपल्याला लागू शकतो. मग बली महाराजांनी मान्य केलं ठीक आहे तुला घेऊन टाक. जेव्हा बली महाराज दान द्यायला लागले तर त्या ठिकाणी बली महाराजांचे जे पहिले गुरु होते त्याला कोण सेमायनल गुरु त्याला काय मराठीमध्ये थोडा ठीक आहे आपले काय म्हणतात काय गौरवाणी तू मराठीमध्ये काय कोणते गुरु असतात तुमचे? बरेच गुरु आहेत
मराठीमध्ये काम
यांच्याकडे फार गुरु येतात सारखे आमचे गुरु तुमचे फार गुरु प्रत्येकाने गुरु करून ठेवले तर तसे गुरु होते ते की काय जन्मजात गुरु होते नाही आमच्या वडिलांचे हे गुरु होते त्यांचे गुरु होते मग हे त्यांच्या आमचं घराण्याचे शिष्य हा जसं आम्हाला एका गावामध्ये बोलवलं तर त्यांना म्हणलं तुमचं आडनाव पुरी तुम्ही तर आमचे गुरु कोण आणि मी सांगितलं ऐका तर ते ऐकायचा प्रश्न नाही पण तरी गुरु असे बऱ्याच लोकांनी गुरु करून ठेवले आमचे हे गुरु आहेत बस तर तसे गुरु होते शुक्राचार्य नाव पण त्यांचं शुक्राचार्य गुरु बरोबर सेवानेल गुरु आणि मग ते मध्ये आले ते म्हणले अरे 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 दान करू नकोस कारण त्यांनी विचार केला की राजा सगळंच दान देऊन टाकेल आणि हे तर भगवान विष्णू आहे हे सगळं तिन्ही लोकांचं राज्य घेऊन टाकणार मग मला दक्षिणा कशी मिळेल समस्या त्यांचा प्रॉब्लेम दक्षिणेकडे लक्ष म्हणजे पोट भरू गुरु हा हा बरोबर आहे पोट भरू की पोट भरण्याकरता गुरु झाले मग असं गुरु शिष्याला काही उपदेश करू शकत नाही त्याचं लक्ष फक्त कशाकडे की दक्षिणा कसं मॅक्झिमम आपल्याला गोळा करते शिष्याला नाना प्रकारे आपण त्याला सांगायचं हे असं झालं असं व्रत कर तसं कर तर असे गुरु होते आणि त्यामुळे त्यांना टेन्शन आलं शुक्राचार्याला की ह्यांनी जर संपूर्ण दान दिलं तर माझं काय होईल दक्षिणा नष्ट होईल मग त्यांनी बली महाराज पण आता विद्वान होता त्यांनी म्हणले गुरुजी तुमचं बरोबर आहे तुमचं मी अपराध करू इच्छित नाही पण मी दान देतो म्हणलो आता तेही समस्या झालं नाही ना कसं आहे म्हणून कलियुगमध्ये तुम्हाला लागू पडत नाही तेव्हा लागू पडायचं की बोललं तर दिलं पाहिजे बरोबर ते भक्त आले होते पागे म्हणले तुम्हाला जागा देतो नंतर म्हणले मी गीता देतो मी त्यांना काही हरकत नाही कलियुगमध्ये संकल्प केला तरी यश आहे दिलं नाही तरी हरकत नाही अर्थात त्यांनी नंतर काही गीता म्हणलं हा थोडं तरी नाही तर कलियुगमध्ये कसं आहे आपण संकल्प केलं तरी चांगलं आहे पण त्या काळात असं होतं एकदा बोललं की द्यावं लागायचं कोण ते राजा होता हरिश्चंद्र ते स्वप्नात बोलला का कधीतरी बोलला मग त्याला ते द्यावं होता तसं होतं फार कडक नियम मग ते म्हणले मी तर देतो म्हणलं आता बरोबर आहे तू देतो म्हणलास पण ओम कुठे म्हणलास त्यांनी टेक्निकल पॉईंट काढले आता कसं शास्त्र कसं आहे इंटरप्रिटेशन करणं हे ब्राह्मण आहेत आणि विद्वान आहेत त्यांना शास्त्रामधलं इंटरप्रिटेशन करता येईल मग दोन्ही बाजूनी शास्त्र कसं असते दोन्ही बाजूनी मांडता येईल आणि पंडित असल्यामुळे त्यांनी मग बरेच मुद्दे मांडले की नाही नाही असं दान योग्य वेळेस द्यायला पाहिजे ओम म्हणायला पाहिजे आणि तू काही असं म्हणला नव्हतास पाणी सोडला नव्हतास असं केलं नव्हतं त्यामुळे तू नाही म्हणलास तरी चालते बली महाराजांचं लक्षात आलं की आपले गुरु बदमाशगिरी करायचे आणि अशा अवस्थेमध्ये गुरुचा त्याग करायचं शिष्याला काय मग त्यांनी अमान्य केलं हे गुरु नको म्हणते हरे कृष्ण जर हे विष्णू आहे तर विष्णूला आता सगळं दिलं पाहिजे गुरु म्हणाले द्यायचं नाही हे विष्णू आहे तुझं तिन्ही लोक घेऊन टाकणार आहे असं तसं मग बली महाराजांनी निर्णय म्हणले ते घेऊन टाका आणि दान दिल्याबरोबर बामणदेवांनी काय एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी आणि पाताळ लोक घेऊन टाकलं दुसऱ्या पावळामध्ये सगळं स्वर्ग आणि वरचे लोक घेऊन टाकतात आणि म्हणले आता तिसरं पाऊल टाकायला जागाच नाही तू अपराधी आहेस म्हणले तू तीन पावलं देतो म्हणलास ह्याला पकडा म्हणून पाषाणी त्याला पकड मग त्यावेळेस बली महाराजची पत्नी आहे ती पण मोठी भक्त होती तिने म्हणली थोडस थिंकिंग चुकलं म्हणली तुमचं तुम्हाला असं वाटलं की मी मोठा दान देऊ शकतो म्हणून तुमचं हे अपराध घडलं ऍक्च्युली तुमचं काही नव्हतं सगळं भगवंताचं होतं रूपात पण हा मुद्दा बऱ्याच ठिकाणी म्हणतात की व्यक्ती दान देऊ कसं शकतो त्याचं काही नाहीच आहे सगळं जे काही आहे ते कोणाचं आहे भगवंताचं त्यामुळे हे कसं आहे शास्त्र नियम का सांगितले कारण याच्या विरुद्ध असते गृहस्थ आश्रमामध्ये कसं आहे की मनुष्याला जास्तीत जास्त संग्रह करायची सवय असते कशी सवय असते संग्रह करायची असते जसं माणसाचं लग्न होत आहे एक गॅस पण होते कुकर आणि काहीतरी घेऊन लग्न सुरू करते नंतर मग नंतर मोठा पसारा होते एक भक्ताने लेख लिहिलं होतं सगळ्यांना खरं कर प्रत्येकात सुरू होते सुरुवात प्रत्येकाची छोट्या आहे दोन चार भांड्याने एक पेटीने सुरू होते आणि नंतर पसारा वाढत एक माताजी विदेशी भक्त आहे फॉरेनचे भक्त आहेत त्यांनी लिहिलं होतं की आमचं लग्न झालं तर छोटस एक पेटीमध्ये आम्ही घेऊन संसार सुरू केलं नंतर पहिल्यांदा एक छोटं गाडीमध्ये न्यावं लागलं नंतर ते मोठं ट्रक आणावं लागलं आता तर ट्रकमध्ये न बसेल एवढं सामान झालं कारण काय अनावश्यक गोष्टी संग्रह करणे ग्रस्ताचा काय स्वभाव आहे म्हणून त्याला दान झालं खरा उपाय काय दान देत राहायचं भक्तितीर्थ महाराजांची आई गरीब होती झोपडपट्टीत राहिलेली आणि त्यांना वडील नव्हते आईने वाढवले नाही पण त्यांची आई काय करायची मोलकरीण होती त्यांना नवीन कपडे घेतले की जुने कपडे दान देऊन टाकायचे भक्तितीर्थ महाराजांनी लिहिलंय की माझ्या आईने मला ते गुण शिकवले की कसं आपण दिलं पाहिजे झोपडपट्टीमध्ये आणि त्यांना नवीन कपडे घेतले की ते कपडे त्यांच्यापेक्षा गरीब जे झोपडपट्टीतले मुलं आहेत त्यांना ती दान द्यायची सवय लागते. ही सवय आणि ग्रहस्थाची सवय कशी असते, संग्रह करणे, अनावश्यक गोष्टी आपण काय करत असतो गोळा करू शकतो. ऍक्च्युली जर ते योग्य ठिकाणी जर दिलं तर त्याचं सदुपयोग होऊ शकतो. तर मग बली महाराजांनी ते दान द्यायचं ठरवलं, तर दोन पावलं व्यापल्यानंतर त्यांना भगवंतांनी बांधून टाकलं. मग बली महाराजांनी आत्मसमर्पण केलं की भगवंता माझं हे धोकं आहे हे मी तुमच्या चरणार, तुम्हाला काय करायचं ते. आणि भगवंतांनी त्या ह्याच्यावरती काय केलं आणि मग बली महाराजांना जे सुता लोकांचं राज्य मिळालं जे की वैकुंठापेक्षा पण सुंदर असं, आणि भगवंत स्वतः त्याचे काय झाले द्वारपाल म्हणून उभे राहिले बली महाराजांचे तिथे आणि आजही त्यांची सेवा करते. तर अशा प्रकारे या ठिकाणी बली महाराजांच्या कथेमध्ये दानाचं महत्व. तर दानाच्या अनेक कथा आहेत, जसं आपण परीक्षित महाराजांचं कथा पहिल्या स्कंदामध्ये वाचतो. तर परीक्षित महाराजांचं जेव्हा जन्मपत्रिका तयार झालं तर त्यांचं सांगितलं की हा कसा होईल भविष्यामध्ये, एक त्या ठिकाणी वर्णन आलंय की हा दानामध्ये राजा शिबी सारखा होईल. शिबी शिबी मग त्याचं वर्णन त्या ठिकाणी आलंय, शिबीचं एक पॅरेग्राफ वर्णन आहे. ती कथा आपण लहानपणी वाचलेली आहे की शिबी राजाने काय केलं होतं की दानशूर होता खूप, आणि त्याचं दानाचं परीक्षा करण्याकरता देवी देवतांनी काय केलं, एका बहिरी ससण्याचं आणि कबुतराचं रूप घेतलं आणि तो कबुतर उडून त्याच्या मांडीवरती येऊन बसला. आणि मग बहिरी ससाना पण आला, म्हणला हे माझं खाद्य आहे मला द्या. मग शिबीराजा म्हणला नाही नाही यांनी माझा आश्रय घेतलं मी देऊ शकत नाही. मग बहिरी ससाना म्हणलं की नाही मी पण तुमचा नागरिक आहे, मी पण तुमच्या देशात जन्मलेला आहे, तर मला जेवायला मिळालं पाहिजे, माझं खाद्य आहे. मग ठीक आहे म्हणे तू असं कर ह्याच्या बदल्यामध्ये माझ्या शरीराचं मांस. आणि मग शिबी महाराजांनी ते मांस द्यायला सुरुवात केली, तर ते कबुतराचं वजन काही बरोबर होतच नव्हतं. आणि शेवटी मग शिबी महाराज स्वतः त्या पलीकडच्या पारड्यामध्ये बसले आणि मग तेव्हा ते बॅलन्स झालं. आणि मग ते देवी देवता इंद्र आणि अग्नि असे देवता होते, त्यांनी आपलं प्रकट केलं स्वरूप. तर म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये लोक दानशूर असायचे की त्याचं शरणागताचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं काय होतं कर्तव्य होतं. आणि ग्रस्त असल्यामुळे दान देण्याकरता त्यांनी आपलं संपूर्ण जीवन पण दान द्यायला तयार होतं. तसं अनेक उदाहरण आहेत त्याच्यामध्ये, दैवी गुण आहे दान करणे हा दैवी गुण. तर महाभारतामध्ये आपल्याला आढळते की कर्णाचं फार नाव होतं. जेव्हा युधिष्ठिर महाराजांनी राजस्वी यज्ञ केलं तर त्यांनी वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळ्या लोकांना देऊन टाकलं, जसं भीमसेनला त्यांनी स्वयंपाकाचं देऊन टाकलं, स्वतःही खायला आणि काय जे किचन डिपार्टमेंट आहे ते भरपूर खाणारा पाहिजे व्यक्ती, कारण तो स्वतःही खातो आणि लोकांना पण आनंदाने खाऊ वाटतो. त्याला जर खाण्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर कोणालाच खाऊ देत नाही, ते काही काम असते. कुठे आपण पुढच्या वेळेस मॅनेजर लोकांनी नोट करावं, ज्याला प्रसाद घेण्यामध्ये रुची आहे त्याला आपण करायचं, तर भीमसेनला आपण करायचं नेहमी किचनमध्ये. आणि दान देण्याकरता कोणाला आपण केलं होतं, कर्णा. कारण कर्णाने आपलं कवच कुंडले पण दान देऊन टाकले जेव्हा इंद्र भिक्षा मागण्याकरता आला, आणि त्यावेळेस पण त्याला सांगितलं कोणीतरी की हा इंद्र ह्याला दान देऊ नको, ते म्हणजे नाही आता मी द्यायचं म्हणलं तर मी देणार. तर अशा प्रकारे इव्हन डेमन लोकांमध्ये पण दैवी गुण असायचे. कसं पूर्वी कसं होतं कम्प्लिटली डिफरन्स, डेमॉन वेगळे आणि देवी गॉड वेगळे. जसं जसं कलयुग व्हायला लागले ते एकाच ठिकाणी एकाच घरामध्ये ते डेमॉन आणि दैवी गुण आले. तर आता हळूहळू कलियुगामध्ये एकाच व्यक्तीमध्ये आपल्यामध्येच हे सर्व गुण आहेत, दैवी गुण पण आहेत आणि आसुरी गुण पण आहेत. तर ज्या गुणाला आपण जेवढं खतपाणी घालू तेवढं ते वाढत जाते. तर ग्रहस्थाकरता प्रभुपादनी वारंवार सांगितलं, एका शिष्य प्रभुपादच्या मागे लागले, प्रभुपाद आमचं लग्न झालं आता आम्ही काय करावं, दोन तीन वेळा दुर्लक्ष केलं. प्रभुपाद म्हणजे असं करा म्हणले स्वयंपाक झालं की अंगणामध्ये दारामध्ये जायचं आणि सांगायचं ओ कोणाला जेवायचं का, कोणाला जेवायचं का, कोणाला जेवायचं, आणि त्याला तू घालायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा ते म्हणले प्रभुपाद आमचं लग्न झालं आम्ही काय करावं, प्रभुपाद ते काय करा स्वयंपाक झालं की बाहेर जायचं आणि तिथे अनाऊन्स करायचं की कोणाला जेवायला पाहिजे का. तर तीनदा प्रभुपादने तेच उत्तर दिलं, दुसरं उत्तर दिलं. त्याचं कारण काय होतं की तो जो आश्रम आहे त्याच्यामध्ये संकुचित वृत्ती वाढी लागणार की मी आणि माझ अहम ममे तुमचा या मिथुनी भाव मी तयोर मिथो हृदय ग्रंथी माव. लग्न झालं आता ग्रह पहिले घर लागतं मग क्षेत्र मग जॉब लागते ना, आजकाल पहिले जॉब लागते नंतर लग्न, बायोडाटा लागते जॉब काय करतो किती अर्निंग करतो आहे, आता ग्रह क्षेत्र मग सुत मग मुलं होणार मग आप्त मुलं झाले की सगळे भेटायला येणार ना पाहुणे रावणे येणार मग सगळ्यांना साड्या द्या आहेर करा सुत आप्त सगळ्यांना काय लागणार वित्त, इच्छा नसलं तरी द्यावं लागणार त्यांनी काय म्हणतील मग आपण वित्त, जनस्य मोहोयम अहम ममेती, मी आणि माझं याच्यामध्ये तो कुटुंबामध्ये काय होतं आसक्त. म्हणून त्याला सांगितलं की हे जे कुटुंब आश्रम तुम्ही स्वीकारलंय, ग्रस्त आश्रम स्वीकारलंय, हे जगासाठी स्वीकारलं. कोणी ग्रस्त आणि स्वतःकरता स्वयंपाक नाही केलं पाहिजे. आता तर फ्लॅट सिस्टीम झालं, दोन नाही तर तीन, सांगून का आण नाही, बाहेर जेवा तर पाहुणे नको. आणि गेलं नाही जेवायला तरी अडचण आहे की नाही, का आला नाही पुढे भांडा फोन करणार, तुमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवलं होतं ते कोण खाणार आता, म्हणजे फारच अडचण झाली. कोणाच्या घरी जेवायला जायचं म्हणजे अडचण, न गेलं तरी अडचण. तर असं सिस्टीम नव्हतं. कॉमन टी रोपा सांगतात की त्यांच्या घरी पण दररोज पाच लोक जेवायला यायचे. रोपाच्या घरी दररोज पाच लोक जेवायला यायचे. कोणी पण रोपाचे वडील काय करायचे, रस्त्यावर कोणी साधू भेटलं, जेवला नाही का, चल आमच्या घरी जेवायला, आणि त्याला जेवायला घेऊन. तर हे वेदिक सिस्टीम होतं. आणि कॉमनली इव्हन खेड्याखेड्यामध्ये असं होतं की हॉटेलिंग नावाचा प्रकार असं होतं की रस्त्यावरचं कोणीही व्यक्तीला निश्चितपणे जेवण मिळायचं. एवढं भारत देशमध्ये कसं होतं, संस्कृती होतं. तर प्रभुपादांची इच्छा होती की ग्रहस्थांनी जास्तीत जास्त अन्नदान केलं पाहिजे. आणि एकदा मायापूरमध्ये जेव्हा प्रभुपादांनी पाहिलं की प्रसाद झाला होता, कार्यक्रम झाला होता, आणि आपण जसं प्लेट टाकतो आहे ना, उकिरडा म्हणजे प्लेट टाकला होता, आणि भिकाऱ्यांची मुलं त्या प्लेटमध्ये उरलेलं जे काही अन्न आहे ते खाण्याकरता भांडणं करू लागली. तर हे जेव्हा प्रभुपादांनी पाहिलं, प्रभुपादजी की जगद्गुरू आहे आणि त्यांना वैष्णव आहे, परदुष्ट, तर त्यांनी सांगितलं की आपलं मंदिर ज्या ठिकाणी आहे, कारण आपलं मंदिर भगवंताचं आहे आणि त्या ठिकाणी असं कोणी उपाशी राहिलं नाही पाहिजे. आणि मग त्यांनी लगेच मॅनेजर लोकांना बोलवलं आणि सांगितलं की अखंड आपल्या मंदिरमध्ये काय झालं पाहिजे, अन्नदान प्रसाद झाला पाहिजे, कारण कृष्णाचं मंदिर आहे, कोणाला पण प्रसाद मिळाला पाहिजे. आता हे एक सिस्टीम आहे की सर्व इव्हन शीख गुरुद्वारामध्ये पण ते रूपात जे अमृतसरला गेले होते त्यांनी व्हेरी स्पिरिच्युअल रिमार्क केले होते की इथे पण ते काय करतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंदान करतात. तर हे ग्रहस्थान करता एक महत्वाचं एक सांगितलं की त्यांनी प्रसाद वितरण केलं पाहिजे. दुसऱ्या या ठिकाणी गुण सांगितलं आहे दमहा, याच्यावरती जास्त विस्तृत रूपात सांगतात की साधारणतः इंद्रिय तृप्ती करता लोकांना असं वाटते की विवाह म्हणजे इंद्रिय तृप्ती करता आहे, पण याच्या विरुद्ध प्रभुपादांनी जवळपास एक पूर्ण पॅरेग्राफ दिलेला आहे. याचं आदर्श उदाहरण आहे म्हणजे भक्तिविनोद ठाकूर. भक्तिविनोद ठाकूर आपले गुरु आहेत आणि भक्तिविनोद ठाकूर हे कृष्णनगर जिल्ह्यामध्ये असिस्टंट मॅजिस्ट्रेट ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये जज होते आणि अतिशय कर्तव्यदक्ष होते. सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 त्यांचं पूर्ण दिवस कोर्टाचं डिसिजन देण्यामध्ये असते आणि त्यांच्याकडे त्यांना 10 मुलं होती, 10 मुलं होती. तर त्या ठिकाणी ग्रहस्थ आश्रममध्ये जर कोणाला मुलं झाले तर ते सर्व 10 च्या 10 मुलं कृष्ण भक्त आणि त्यांच्या घरामध्ये दररोज आरती व्हायचं, भगवंताचं कार्य व्हायचं, भजन कीर्तन व्हायचं. आणि अशा वेळेस जेव्हा घरामध्ये भक्तिविनोद ठाकूर परत यायचे तर त्यांना कसं वाटायचं, जे दिन ग्रहे भजन देखी ग्रहे ते गोलोको भाय, ते म्हणायचे की मी घरी आलो नाही, कुठे आलो, गोलोक वृंदावनामध्ये परत आलो. तर अशा प्रकारे जर कोणी ग्रहस्थ आश्रम करत असेल तर प्रभुपाद सांगतात या ठिकाणी की तो शेकडो मुलांना जन्म देऊ शकतो. अर्थात मग त्यांचे मुलगा, त्यांचा जो मुलगा होता, त्यांनी जगन्नाथ भगवंताला प्रार्थना केली जगन्नाथपुरीमध्ये की भगवंता मी ग्रहस्थ आहे, मी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, मी एवढं कार्य करू शकत नाही भगवंता, तर तुम्ही तुमचा एक शक्तिशाली पार्षद आमच्या घरी जन्माला आणला. म्हणून आजच्या श्लोकामध्ये एक शब्द वापरला आहे अभिजातस्य. अभिजातस्य म्हणजे जन्माच्या अगोदरच व्यक्तीचं गुण ठरतं, म्हणजे आई वडिलांनी प्लॅनिंग करायचं की मला असं मुलगा झालं पाहिजे. तर भक्तिविनोद ठाकूरनी प्लॅनिंग केलं, प्रार्थना केलं जगन्नाथला की असं मुलगा होऊ दे आणि मग कुठे भक्ती सिद्धांत महाराजांचा जन्म झाला. एवढं सोपं नाही, त्यांचं बुद्धी एवढं प्रचंड तल्लक होतं की त्यांना प्रत्येक विषयाचं संपूर्ण ज्ञान होतं, त्यांना एनसायक्लोपीडिया म्हणायचं, त्यांचं इंग्लिश एवढं वीज, त्यांना इंग्लिशचं एवढं प्रचंड ज्ञान होतं की त्यांनी जेव्हा शब्द योजना केली तर ब्रिटिश लोकांना डिक्शनरी पाहावं लागायची याचा अर्थ काय, अतिशय प्रचंड विधान. तर ते जन्मल्यापासून, कारण त्यांना प्रार्थना केली होती आई वडिलांनी असं मुलगा जन्माला, असं अनेक उदाहरण सापडतं आपल्याला दमसचे. जसं मध्वाचार्यांचे वडील जे मध्यगीय भट्ट नावाचे ब्राह्मण होते, उडुपीजवळ एक गाव आहे भजक क्षेत्र, त्या ठिकाणी राहायचे. तर त्या ठिकाणाहून ते आपल्या गावून 30 किलोमीटर दररोज पायी जायचे. कशा करता, भगवंताला प्रार्थना करायला की भगवंता आमच्या घरी एक विशेष मुलगा जन्माला येईल असं त्यांनी सारखं प्रार्थना केलं. आणि ज्यावेळेला मध्वाचार्यांचं जन्म होणार होतं तर त्यावेळेस त्या मंदिरच्या पुजाऱ्याला भगवंतांनी सांगितलं की आता माझं शक्तिशाली पार्षद वायूचा पुत्र या ठिकाणी जन्माला येणार आहे. तर लगेच तो जो पुजारी आहे तो मंदिराच्या बाहेर गेला आणि तिथल्या मोठा एक स्तंभ त्याच्यावरती चढला आणि त्याने सगळ्यातल्या उपस्थित लोकांना सांगितलं की आता लवकरच माझा पुत्र अशा अशा ठिकाणी जन्म आला आहे. या ठिकाणी दमश्च आत्मसंयम जे आहे तुकार सांगतात ग्रस्त आत्मसंयम करताय, तर त्याने अशा प्रकारे दिव्य संतती जर उत्पन्न केली तर ते पूर्ण जगाचं काय करू शकतात, कल्याण करू शकतात. आणि या उलट सांगितले जर कोणी अनियंत्रित जर पुत्र उत्पन्न केले त्याचं उदाहरण कोण आहे शास्त्रामध्ये, कश्यप मुनी आणि दीती. दीतीचं अनटाइमली प्रेग्नन्सी चॅप्टरच आहे भागवतामध्ये तिसरा का चौथ्या स्कंदामध्ये, की दीती आणि कश्यप मुनींना जे पुत्र झालं तर ती वेळ बरोबर नव्हती आणि ती जी त्यांची कॉन्शियसनेस होतं ती पण बरोबर नव्हती, चेतना पण बरोबर नव्हती आणि कश्यप मुनी म्हणले की याच्यात काही बरोबर नाही, पण ते नाईलाज झालं त्यांचं. आणि मग त्यांना मुलगा कोण झाले, हिरण्यकशिपु आणि हिरण्याक्ष. जन्मलच की लोकांना खाऊ लागले म्हणजे डेमोनियन, तेवढं डेमोनियन नाही. कलियुग मध्ये कसं आहे, कोणी पण अभिजातस्य गर्भदान संस्कार न केल्यामुळे बहुतांश लोक डेमोनियन किंवा क्षुद्र स्वभावाचे जन्माला येतात आणि त्याच्यामुळे केवळ हे गुरुच्या कृपेने आपल्याला हे दुसरं जन्म मिळतं. जन्मना जायतो क्षुद्र संसारात भवेत द्विज वेद वेदपाठात भवेत विक्र ब्रह्म जानाती ब्राह्मण. तर हे क्रमश आहे, जन्माने कोणी ब्राह्मण म्हणू शकत नाही, इट हॅज टू कम बाय रिलायझेशन, त्याचं साक्षात्कारणे ब्रह्मजानाती ती ब्राह्मण. तर कलियुगामध्ये विशेषतः कलियुगामध्ये जन्माने बहुतांश लोक जे आहेत ते क्षुद्रच आहे. या ठिकाणी जे दम जे आहे त्याच्यामध्ये अजून उदाहरण आहे ऋषभदेवांचं. ऋषभदेव महाराज होते आणि त्यांचे 100 मुलं जे आहेत ते भक्त होते आणि त्यांनी आपल्या मुलांना उपदेश केला की मनुष्य जन्म हे इंद्रिय तृप्ती करता नाही आहे, भगवंताच्या भक्ती करता वापरा. आणि त्यांचा जे प्रमुख जो होतो राजा भरत ह्याला त्यांनी त्या ठिकाणी प्रमुख अपॉइंट केला. अशा प्रकारे हे झालं दान दम आणि तिसरा यज्ञ. रूपा सांगतात की यज्ञ करणे हे ग्रहस्थाकरता आवश्यक आहे आणि यज्ञ करण्याकरता विपुल धनाची आवश्यकता असते. ऍक्च्युली कलियुगामध्ये यज्ञ जे आहे ते रेकमेंडेड नाही. कृतेय ध्यायतो विष्णू त्रेताया यजतो मखे द्वापरे परिचर्याया कलोतत. सत्ययुगामध्ये काय करायचे, सत्ययुगामध्ये ध्यान करायचे. वाल्मिकी ऋषी बरेच लोक ध्यानाला बसतात आजकाल, 5 मिनिटाचं ध्यान सकाळी सकाळी ध्यान करावं. पण ते 5 मिनिटाचे ध्यान आणि काय ध्यान करायचं म्हणजे कसं, 1000 वर्ष ध्यान करावं लागायचं कारण माइंड एवढं चंचल आहे. आपण ध्यानाला बसलं भगवंतासमोर भगवंताचं ध्यानच काही होत नाही, बाकीचंच विचार येतो. हे पुस्तक आता आम्ही पुस्तक वितरण करतो हे फार चांगलं माध्यम आहे, त्यात निदान आमचं माइंड बदलून जातं. तर कॉमन माइंड नाही 10-5 मिनिटं ध्यान करून काही फायदा होणार, दिखा होऊ शकेल कदाचित. लोकही म्हणतील वा वा काय ध्यानस्थ बसलेत महाराज. बऱ्याच वेळा लोक ध्यानाच्या क्लासला जातात आणि झोपा काढतात आणि कौतुक घेऊन येतात की वा काय ध्यान लागलं होतं असं छान वाटत, झोप लागणार छान वाटणार तर काही प्रश्न. तर त्यामुळे कलियुग मध्ये ध्यान नाही, सत्ययुगामध्ये ध्यान असते कारण काय डिस्टर्बन्स एवढा आहे ना. आता तुम्ही चौकामध्ये जर पाहिलं मी एवढं गाड्या आणि एवढं झालंय की तुम्ही नरकाचं वातावरण आहे, हे गाड्यामुळे एकदम नरकाचं वातावरण. घर रस्त्यावर जर असेल ते वरदान नाही, ऍक्च्युली शाप आहे, सर्व धूळ घरामध्ये येणार आणि एकदम पूर्ण. त्यामुळे ध्यान करणं शक्य नाही. त्रेतायात येतो त्रेतयुगामध्ये यज्ञ करायचे आणि यज्ञाकरता गायीच्या तुपाची आवश्यकता. आता आमच्याकडे गाईचं दूध येते ते पण समस्या आहे, कधी गाईचं असते कधी तिच्यात म्हशीचं होते कधी केमिकल ते काही सांगता येत नाही. त्याला माहिती की हे ना गाईचं लागतंय ते लेबल लावून देते गाईचं दूध. तर गाईचं दूधच मिळणं आवड झालंय तर तूप तर अतिशय आणि जे काही बाजारामध्ये तूप मिळते नरोत्तम मुला विचारायचं काय असते त्यामुळे त्यांना माहिती डिटेल बरंच अभ्यास करेल त्याच्यावर. तर त्यामुळे एकही तूप जे आहे कोणी पण त्याच्यामध्ये ओरिजिनल तूप आणि यज्ञामध्ये तर असं 1000 लिटर तूप टाकावं लागेल आणि त्यामुळे तसं यज्ञ करणे कलियुगामध्ये शक्य. मग कलियुगाकरता काय यज्ञ सांगितलेलं आहे, एक राहील द्वापर युगामध्ये मंदिराची पूजा करायची. मंदिरचं बऱ्याच लोकांना मूर्ती आणण्यामध्ये फार उत्साह की आमच्या घरी मूर्ती आणायची, मूर्ती आणायची नाही मोठी मूर्ती आणायची, छोटी आहे पण छोटी नको मोठी. ऍक्च्युली मूर्ती छोटी आहे किंवा मोठी आहे त्याला महत्त्व नाही, त्याचं पूजा आपण कसं करतो त्याच्यावरती मूर्ती काय करणार रेसिपोर्ट करणार. तर हे डीटी वर्षी हे पण काय फार मोठं विज्ञान आहे आणि द्वापर युगामध्ये ते करायचं. तर स्ट्रिक्ट मंगल आरती झालं पाहिजे. मंगल आरतीमध्ये सर्वात महत्वाचं काय गोष्ट आहे, पंक्चुअलिटी. तर आम्हाला आमचे शिक्षा गुरु कृष्णानंद सांगायचे मंदिर मध्ये की एक मिनिट जरी लेट झालं तर कृष्ण तुमच्याकरता तिथे राहत नाही, त्यामुळे अगोदरच या नाही. मग ते आम्हाला सवय लागली की अगोदर जाया. तर कलियुग मध्ये तेवढा स्ट्रिक्ट स्टँडर्ड पाळणं मिळाले शक्य आणि दिवसात किती वेळा न्यायचं नरोत्तम गुरु बरेच वर्ष पुजारी होते. सहा वेळा न्यायचे, सात वेळा न्यायचे, सहा वेळा आरती दिवसात, सहा वेळा आरती करायचं आणि दर आरतीच्या वेळेस स्नान झालं पाहिजे. मध्ये सुशिला जाऊन आला असेल तर स्नान करावं लागतं, अपवित्र काही खाल्लं असेल तर स्नान करावं लागतं, एक तास झोपलं असेल तर स्नान करावं लागतं. दिवसातून दिवसभर स्नान करायचं म्हणून आमचे रुक्मिणी शर्ट घालायचं विसरूनच गेले. ते घालतात शॉलच. आता पुजारी नाही, ते पुजारी त्यांनी सोडून 12-13 वर्ष झालं पुजारी सेवा सोडून, तरी पण त्यांनी शर्ट घालायचं विसरूनच गेले. कारण काय सारखं शॉल वरती 2 मिनिटं झालं की स्नान करावं लागेल, हे करावं लागेल, पूजा करा, दिवस रात्र तेच सेवा करा. स्वयंपाक करताना पण फार नियमत आहे की माताजी लोकांना केस आलं नाही पाहिजे, डोक्याला बांधा, नाकात हात नाही घातलं पाहिजे, कानात हात नाही घातलं पाहिजे, तोंडात हात नाही घातलं पाहिजे, फारच काळजी कावं. तर तशा प्रकारे डीटी वरची म्हणजे एकदम स्टँडर्ड आहे. प्रभूजींनी कार्य म्हणते प्रत्येकाला सारखं त्याच्यावरती वॉच ठेवा लागतं, नाहीतर कलियुग मध्ये काय लोक एकदम घरामध्ये काही नियम पाळत नाहीत. कोणी तसं ते घातलेले भांडे कोणते, उष्टे कोणते, हे कोणते, तसं जमत नाही. डीटी वर्षिप मध्ये अतिशय म्हणजे मूर्तीपूजा अतिशय कडक केलं पाहिजे. तर द्वापरयुगामध्ये तसं करायचं आणि म्हणून द्वापरे परिचर्याला कलवतात हरी कीर्तन. कलियुग मध्ये सगळ्यात आता कन्सेशन आता बस लास्ट आलेलं आहे आणि लास्ट इज बेस्ट. समजा हा इट इज बेस्ट कारण मार्ग अतिशय सोपा दिला. आता आपलं परिस्थिती पाहिलं काय ना अल्प आयुष्य, एक तर आयुष्य ध्यान करायला लागतील सगळे मरून जातील ध्यान करायला, अल्प आयुष्य असभ्य कलम असते, मंदा मंद म्हणजे समजतच नाही त्यांना, सुमंदा सांगून पण समजत, मंद भाग्य आहे, अतिशय दुर्भाग्य. आणि उपद्रुता, उपद्रुता म्हणजे डिस्टर्ब, लहान मुलगा पण डिस्टर्ब, मी डिस्टर्ब आहे उपद्रुता. आणि त्यामुळे चैतन्य महापुरुष दयाळूपणे सांगितले
हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम.
हा विशेष यज्ञ सांगितलेला आहे आणि प्रभुपाद सांगतात की हा यज्ञ अतिशय स्वस्त आहे. काही गरज नाही, पुजाऱ्याची गरज नाही, अगरबत्तीची गरज नाही, काहीच गरज नाही. फक्त आपल्याला काय करायचंय संकीर्तन करायचं. पण संकीर्तन मध्ये भाग घेण्याची विधी आहे ती आहे तृणादपी शुनीचेन तरोरपी सहिष्णुना अमानिना मानदेना कीर्तनीय. कीर्तन मध्ये कोणी भाग घेऊ शकते एक्सेप्ट ज्याला गर्व आला तो आउट. असा हाच नाही विषामृतचा खेळ करतो आपण. कोणी पण याच्यामध्ये भाग घेऊ शकतो, किती दिवस कीर्तन करू शकतो, पण गर्व आला की गेला. म्हणून त्याला अँटीडोट काय, उपाय काय, तृणादपी आपलं काही क्वालिफिकेशन नाही, मला ऍडमिशन मिळाले हे भाव शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. जरी आपल्याला काही काळ आणि काही पोझिशन मिळालं तरी आपलं मूळ हे पाहिजे की तृणादपी शुनीचे ना. आणि तरोरपी समजा कीर्तनमध्ये कोणी धक्का मारला आपल्याला, कृपया करून मारू नका. ते गोल फिरताना काळजी घ्या. कधी कधी नवीन भक्त एखादा येतो आणि त्याला धक्का मारतो, मग ते म्हणतो नको हे कीर्तन. तरोवरी व सहिष्णा, वृक्ष कसा असतो, वृक्ष सहनशील असतो, त्याला कोणी मारलं तरी तो कंप्लेंट करत नाही. तर तो जर आपला मूळ असेल की ठीक आहे थोडासा धक्का लागला काही हरकत नाही. तरोवरी व सहिष्णा अमानिना, की मला मान दिलं पाहिजे तसं पोझिशन तिथे मिळालं. हा त्याच्यामुळे आपल्याकडे राजकारणी लोक येतच नाहीत. आम्ही इस्कॉन ते येतोय जन्माष्टमीला वगैरे, कारण काय आमच्याकडे कोणी त्यांना हरिबोल म्हणणार नाही, सगळं भगवंताचा हरिबोल करतात. आणि नाही तर कसं असते ते आले की भगवंताचं सोडून त्यांनाच हार आणि त्यांना शाल द्यावा. तर हे जे अमानिना, तर कोण ऍडमिशन घेऊ शकतं संकीर्तनमध्ये, ज्याला मानाची अपेक्षा नाही. मानाची अपेक्षा असेल तर तुमचं संकीर्तनमध्ये ऍडमिशन कॅन्सल. आणि इथं मान मिळा पण आनंद मिळेल. तर तुम्हाला काय पाहिजे बघा, मान पाहिजे खोटा हे की नाही, साहेब असतात की नाही, साहेब आला आम्ही म्हणजे येस सर येस सर येस सर येस सर. हा आणि जरा साहेब खुर्चीवर उतरला खाली की ते वॉचमन पण त्याला ऐकत नाही, रिटायर झाल्यावर तर ते ओळखत पण नाही कोण आलं. तसला मान तुम्हाला पाहिजे हे की नाही. हे जगामध्ये जे मान आहे हे सगळं एक खोटं पण आहे, दिखाऊ पण आहे. सगळे अनुभव येतात त्यामुळे माहिती अमानिना मान दे. आणि आपण प्रत्येकाला मान दिलं पाहिजे कारण प्रत्येक जण भगवंताचं अंश आणि प्रत्येक मध्ये काही ना काहीतरी सद्गुण आहे. हे जर भावना असेल आपलं इथे जमलेला व्यक्ती भगवंताचा विशेष भक्त आहे, म्हणून तर तो भगवंताचं नाव घेत आहे. ज्याने भगवंताचं नाव घेतलेलं आहे निश्चितपणे त्याने सर्व यज्ञ दान तप सर्व तीर्थयात्रा अगोदरच पूर्ण केले आणि म्हणून तो भगवंताचं नाव घेत आहे. आणि अशा भक्ताचं मी संग करायचं तर आपण त्याला पूर्णपणे रिस्पेक्ट केलं पाहिजे. अशा भावनेमध्ये जर आपण असू तर मग आपण सदैव संकीर्तन करू.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम राम.
ग्रहस्थानी आपल्या घरामध्ये काही का कार्यक्रम असे ना, मग ते कोणाचं जन्म झालं मुलाचं त्याचं बारसा असो का कोणाचं अंत्यविधी झाल्यानंतर त्याचं श्राद्ध असो, बरेच कार्यक्रम करावाच लागतात. तर त्या कार्यक्रम मध्ये आता एकमेव यत्न केलं पाहिजे, ते म्हणजे कोणतं? संकीर्तन येत. जसं आपण पाहतो बरेच भक्तांचं निधन झाल्यावर आपण तिथे ते अग्निसंस्काराच्या वेळेस पण जाऊन कीर्तन करतो, कोणाचा वाढदिवस असेल तरी पण हरे कृष्ण कीर्तन करतो. तर हे ते उपाय, आणि हे जर उपाय घेतला त्याचा रिझल्ट पण दिसेल आपल्याला, लगेच आपलं हृदय काय होईल, कारण भगवंताच्या नावामध्ये भगवंताची पूर्ण शक्ती आहे. चैतन्य महापुरुषांनी याचं विशेष वर्णन करून सांगितलेलं आहे, आणि नावाविषयी जर आपण चर्चा सुरू केली तर त्याचा अनंत अशी चर्चा करू शकतो. तर आज आपलं सौभाग्य आहे की श्रीमान गौरवाणी गुरु आलेले आहेत, आमचे प्रिय गुरु बंधू आहेत. आता सर्वांनी संकीर्तनामध्ये भाग घ्यायचा आहे. हरी बो श्री हरिनाम संकीर्तन की बोल. आणि येत्या किती तारखे 31 तारखेला शनिवारी विशेष कार्यक्रम याच ठरलेला आहे, सायंकाळी 7:30.